चीनी मंडी .com पॉडकास्ट।
जागतिक बाजारात साखरेचे दर वाढणार। आगामी 2019-20 या वर्षी जागतिक बाजारपेठेत साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्यामुळे यंदा साखरेचे दर वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। जगातील साखर उद्योगातील विश्लेषक आणि व्यापाऱ्यांच्या मतांचं विश्लेषण करून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। प्रतिपाऊंड 14.60 सेंट्स या दरानं यंदाच्या साखर हंगामाचा शेवट होण्याची शक्यता आहे। तर यंदा शुद्ध प्रक्रियायुक्त साखरेचे दर 319.50 डॉलर प्रतिटन राहण्याची अपेक्षा आहे। यावर्षी साखरेच्या जागतिक बाजारपेठेत 25,50,000 टन साखर अतिरिक्त आहे। तुलनेत पुढच्या हंगामात बाजारपेठेत 19,00,000 टन साखरेचा तुटवडा जाणवण्याची चिन्ह आहेत। भारतात यावर्षी सुमारे 320,00,000 टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असताना पुढच्या हंगामात देशात 295,00,000 टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे। भारतात साखरेचा पुरवठा वाढत आहे, निर्यातीला संधी असली तरी त्याचा जागतिक बाजारातील साखरेच्या दरांवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे। दुसरीकडे ब्राझीलच्या बाजारपेठेचा परिणाम मात्र साखरेच्या दरांवर होताना दिसत आहे। यावर्षी साखरेच्या किमती घसरल्यामुळं ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यास उद्युक्त केलं। जर 2019-20 या हंगामात जागतिक बाजारात 50,00,000 टनांपर्यंत साखरेचा तुटवडा जाणवला तर निश्चितच साखरेच्या किमतीवर त्याचा मोठा परिणाम होईल। पण साखरेचा तुटवडा खूपच कमी असेल तर साखरेच्या किमतीही अतिशय नगण्य वाढतील असं मत साखर उद्योगातील एका तज्ज्ञानं व्यक्त केलं। दरम्यान युरोपमधील बिटाची पेरणी मर्यादित असल्यामुळं 2019 हंगामात शुद्ध प्रक्रियायुक्त साखरेच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। युरोपियन युनियननं 2017 उत्पादनाचा आणि निर्यातीचा कोटा रद्द केला आहे, त्यामुळे युरोपमधील अनेक साखर उत्पादकांनी उत्पादन वाढवलं होतं। पण त्याचवेळी जागतिक बाजारात साखर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली। सध्या युरोपमधील साखर उत्पादक कंपन्यांनी आता उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे। या संदर्भात कॅपिटल इकॉनॉमिस्ट आणि ॲनालिस्ट कोरोलाइन बेन म्हणाले, ब्राझीलमध्ये ऊस मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आल्यानं बाजारपेठेतील साखरेच्या किमती सावरण्यास मदत झाली आहे। दुसरीकडे युरोपमधील शेतकरी बिटाऐवजी इतर नगदी पिकांचा पर्याय निवडत असल्याचं दिसत आहे। त्याचवेळी ब्राझीलचं चलन रियलची घसरण आणि भारतातील बंपर साखर उत्पादनाचा परिणाम जगभरात साखरेच्या किमतींवर होताना दिसत असून किमती मर्यादित राहत असल्याचं मत बेल यांनी व्यक्त केलं आहे।